www.thebusters.com.
सो हेलो हेलो गाइज, आता आजचा टॉपिक हा इंजिनियर नाही, इंजिनियर म्हणलं सगळं असेल, त्यात काय नवीन नाही आहे. तर नॉर्मली मिडल क्लासमधले लोक नाही का आजकाल फक्त इंजिनियर व्हायला लागलेत, नाही व्हायला लागलेत म्हणजे ते बनायचं नसतं त्यांना, ते ॲटोमॅटिक होतात. तर मी एक इंजिनियर आहे आणि सोबत स्टँडअप कॉमेडियन पण आहे. तर इंजिनियरच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा दुश्मन असतो, जसं की बिल्डर लोकांच्या लाईफमध्ये खूप मोठे बिल्डर लोकं दुश्मन असतात, किंवा पोलिसांच्या लाईफमध्ये चोर लोकं दुश्मन असतात, पण एका इंजिनियरच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा दुश्मन असतो कोण, एनीवन कॅन गेस, नातेवाईक, रिलेटिव्ह. बरोबर, म्हणजे विषयच नाही, नातेवाईक म्हणजे एवढा मोठा दुश्मन इंजिनियर लाईफमध्ये की ते म्हणतो एक वेळेस मी यांचा खून करेन, खून इथपर्यंत यांची प्रवृत्ती जाते, सुखानं जगू देत नाही लोकांना. कारण आपल्या लाईफमध्ये रिझल्ट लागायच्या अगोदर इंजिनियर आपले बरोबर लावायला आलेले असतात, त्यांना कसं कळतं मला कळतच नाही. आता काल परवा दिवशी माझा रिझल्ट काल लागला, पण त्यांना परवा दिवशी कळलं की याचा रिझल्ट लागणार आहे, म्हणून कसं काय कळतं. एका दिवशी मला काकानं फोन केला, म्हणले मग, म्हणलं काका कसं काय आठवण काढली, म्हणले नाही ते तूच आठवण काढली म्हणून तुला कॉल केला, म्हणले म्हणलं मी जर आठवण काढली असती ना तर तुमची दुसरी ना तिसरी पुण्यतिथी असली असती. काही काय बोलत आहे नातेवाईक, त्यांना कोणाचं चांगलं झालेलं देखतच नाही. म्हणजे ते पहिल्या काळात नाही का, जेव्हा देव होते बघा, त्या देवाच्या काळात 33 कोटी देवामध्ये एक नारद मुनी होता. बरोबर आहे, आता भारताची लोकसंख्या 135 करोडच्या वरी गेली, तर ते ना देवाला नारद मुनी बनवणं शक्य नव्हतं, म्हणून ते नातेवाईक बनवले. तर नातेवाईक म्हणजे खतरनाक माणसं असतात. एक दिवशी काका घरी आले, माझी आई म्हणली पाया पड त्यांच्या, म्हणलं नको ना, म्हणजे पडलो, म्हणजे असू दे म्हणे नेहमी सुखी राहा, म्हणलं तुम्ही राहू द्याल तर ना काय. ते कोरोनासारखी महामारी आली, थोडीशी मला सर्दी खोकला झाला थोडासा, यांना कळालं लगेच, कॉल करून लगेच, काय रे म्हणे तुला सर्दी खोकला म्हणे झाला आहे, काय कोरोना वगैरे झाला का. म्हटलं हो कोरोना झाला आहे, म्हटलं काका आणि शेवटच्या स्टेपला आहे, म्हणलं मी काय करावं काय कळत नाही. म्हणले शेवटच्या स्टेपला, लाईफमध्ये कधीतरी पहिला एक्झाम म्हणे. हे आपले नाते, त्यांचं म्हणजे कळतच नाही, इतके खतरनाक असतात ना की तुमच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यात काही हो, त्यांच्या आयुष्यात किती वाईट हो, पण दुसऱ्याला नावं ठेवायला ते सगळ्यात पुढे असतात. बरोबर का ना, म्हणजे ते म्हणतात ना एक दिवस नाही का ते गणिताचे कोण आहे शोध लावला शून्याचा, आर्यभट, त्याशी बसले होते आणि ते बसल्यानंतर विचार करू लागले की आपल्या वाईट वेळेमध्ये सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण कामाला येतो. मग त्यांनी शून्याची निर्मिती केली, मग त्यांना शून्याचा शोध लागला, म्हणजे एक पण कामाला येत नाही वेळेला. आणि त्यांचे स्टेटस बघायचं, व्हॉट्सअप स्टेटस, खतरनाक व्हॉट्सअप स्टेटस, एक नंबर, विचारच नाही, स्टेटस असे ठेवतात जसं की यांच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही. हां, असे नातेवाईक असतात. आता तुम्हाला सांगतो, माझ्या भावांना नाही का एक मुलगी घेऊन पळून गेला, नातेवाईकाला हे लगेच गोष्ट कळली, त्यांना लगेच कळती, मला म्हटले तुझा भाऊ पोरगी घेऊन पळून गेला, माझ्या आईला म्हटले तुमचा मुलगा पोरगी घेऊन पळून गेला, म्हणलं हो, म्हणजे आम्हाला माहितच होतं पहिल्यापासून, त्यांचं वागण्यावरच कळलं होतं की तो पोरगी घेऊन पळून जाणार म्हणून, सारखा कानाला फोन, सारखं हे सारखं, हां आम्हाला गॅरंटी होती म्हणजे पळून जाणार. आणि त्याच्या 2 दिवसांचं कळलं, माझा भाऊ जी पोरगी घेऊन पळून गेला ना ते त्यांचीच पोरगी होती. स्वतःच्या पोराकडे लक्ष द्यायचं नाही आणि दुसऱ्याच्या पोरगी पोरांना नावं ठेवायची, हे कुठलं आहे. तुम्ही त्यांच्या कधी याला जा मग, तुम्ही कधी बघितलं का तुम्ही त्यांच्या येतात नाही का त्यांना असं जॉबवाला, नवरा पण नाही का पोरीसाठी नवरा असा सरकारी नोकरी व्हायला पाहिजे, आणि स्वतःचं पोरगं काय करते MIDC कामाला आहे 10,000-15,000 पेमेंटवर. नातेवाईक खतरनाक, एके दिवशी मी त्यांचा सहज पाया पडलो तर त्यांनी माझ्या डोक्याचा हात ठेवला तर तेव्हापासून माझे केस गळायला लागले. काय सांगू तुम्हाला, इतके खतरनाक नातेवाईक असतात, त्याच्यामुळे कोणाच्या नादी लागायचं पण नातेवाईकाच्या नादी लागायचं नाही. मिडल क्लासने नातेवाईक असतात.